मत्तय अध्याय 16। तेव्हा परुशी व सदुकी यांनी येऊन येशूची परीक्षा पाहण्याकरता आम्हास आकाशातून काही चिन्ह दाखवावे अशी त्याचकडे मागणी केली। त्याने त्यास उत्तर दिले,
तुम्ही संध्याकाळी म्हणता उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे, आणि तुम्ही सकाळी म्हणता आज झड लागेल, कारण आभाळ तांबूस व गडद आहे। तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखण्याचे समजते, पण काळांची लक्षणे तुम्हास ओळखता येत नाहीत। दुष्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह मिळणार नाही।
मग तो त्यास सोडून गेला। नंतर शिष्य पलीकडे गेले, पण भाकरी घ्यावयास विसरले। तेव्हा येशू त्यास म्हणाला,
परुशी व सदुकी यांच्या खमेराविषयी जपा व सावध रहा।
तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले,
आम्ही भाकरी घेतल्या नाहीत म्हणून असं बोलतो।
परंतु येशू हे ओळखून म्हणाला,
अहो अल्पविश्वासी, आपल्या जवळ भाकरी नाहीत म्हणून हा असे बोलतो, असा विचार तुम्ही मनात का करीता? तुम्ही अजून समजत नाही काय? 5,000 दिल्यावर तुम्ही किती टोपल्या उचलल्या, तसंच 4,000 दिल्यावर किती पाट्या उचलल्या याची तुम्हाला आठवण नाही काय? मी भाकरी विषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परुशी व सदुकी यांच्या खमेरा विषयी सावध रहा।
तेव्हा ते समजले की त्याने भाकरीच्या खमेरा विषयी नाही तर परुशी व सदुकी यांच्या शिक्षणाविषयी सावध राहण्यास सांगितले। नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या प्रांतात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारले,
मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?
ते बोलले,
कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया,
कित्येक इर्मय्या किंवा संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणतात।
तो त्यास म्हणाला,
पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?
शिमोन पेत्राने उत्तर दिले,
आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात।
येशूने त्याला म्हटले,
शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे। आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन, व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे चालणार नाही। मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल।
तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणाला सांगू नका। तेव्हापासून येशू आपल्या शिष्यास दर्शवू लागला की मी यरुशलेमास जाऊन वडील मुख्य याजक व शास्त्री यांच्या हातून बहुत दुःखे सोसावी, जीवे मारेले जावे व तिसऱ्या दिवशी उठावे, याचे अगत्य आहे। तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला,
प्रभूजी आपणावर दया असो, असे आपणाला होणारच नाही।
परंतु तो वळून पेत्राला म्हणाला,
अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा, तू मला अडथळा आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे।
मग येशूने आपल्या शिष्यास म्हटले,
माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे, कारण जो कोणी आपला जीव वाचविण्यास पाहिल तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मजकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल। मनुष्य सर्व जग मिळवील आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ होईल? अथवा मनुष्य आपल्या जीवाचा मोबदला काय देईल? मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवाने आपल्या दिव्य दूतांसहित येईल, त्या समयी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे फळ देईल। मी तुम्हास खचित सांगतो की इथे उभे राहणाऱ्यात कोणी असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहत तोपर्यंत त्यास मरणाचा अनुभव येणारच नाही।